भूत भावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञकः अध्याय 8 तिसरा श्लोक। जे प्रश्न अर्जुनाने विचारले त्या प्रश्नांना भगवंत उत्तर देऊन राहिले। किम तद् ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतं च किम प्रोक्तम, अधिदैवं किम उच्यते, अधियज्ञः कथम कोत्र देहेस्मिन् मधुसूदन, प्रयाण काले च कथम ज्ञेयोऽसि नियतात्मभिः, असे अर्जुनाने प्रश्न विचारले। तिथे ब्रह्म कोणाला म्हणायचं, किम तत् ब्रह्म, किम अध्यात्म, अध्यात्म कशाला म्हणायचं, किम कर्म पुरुषोत्तम, कर्म कर्म या नावाने जे म्हटलं जातं ते कर्म म्हणजे काय, अधिभूतं च किम प्रोक्तम, अधिभूत कशाला म्हणायचं, अधिदैवम किम उच्यते, अधिभूत याचा अर्थ साकार जीवसृष्टी, आणि अधिदैव म्हणजे त्या साकाराला चालवणारा बोलवणारा ज्याला जीव असं म्हणतात तो। अर्जुन भगवंतांना विचारतात की अधिभूत कशाला म्हणायचं, अधिदैव कोण, अधियज्ञ कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, आणि अधियज्ञ असं ज्याला म्हटलं जातं म्हणजे त्या जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा त्याला अधियज्ञ असं म्हटलं जातं, आत्म्याला अधियज्ञ असं म्हटलं जातं, तो या देहामध्ये कसा राहतो, अधियज्ञ कथम कहा अत्र देहा अस्मिन मधुसूदन, या देहामध्ये तो कशा रीतीने राहतो, प्रयाण काले च कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः, ज्यांनी नियत आपलं मन ताब्यात ठेवलेलं आहे तो प्रयाण काले च कथम ज्ञेयः अस्मि, प्रयाणकाळी देह सोडताना अंतकाळी ज्यांनी आपलं मन ताब्यात ठेवलेलं आहे नियत केलेलं आहे असा परमात्म्याला जाणून कशा रीतीने प्राण सोडतो, असे प्रश्न अर्जुनाने विचारले। त्याला भगवंत उत्तर देत आहेत, अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते, भूत भावोद्भव करो विसर्गः कर्म संज्ञकः, अक्षरम ब्रह्म परमम, अक्षर ज्याला कधी नाश नाही असं ते ब्रह्म, परम म्हणजे श्रेष्ठ असं आहे भगवंतांनी दिलेली उत्तर। आपण जी भगवद्गीता पाहतो आहोत ती भगवद्गीता आणि ही तात्विक चर्चा आपण याच्यातून नक्की काय साधणार आहोत, ब्रह्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, आपण नीट समजून घेतलं पाहिजे। भगवंत म्हणतात की साते शते श्लोक अध्याय आठवांचे लेख, देवो बोलिले एक जे दुजे नाही, येथ अविद्या नाशू हे स्थळ, तेने मोक्षोपादान हे फळ, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, इतुकेची नाना परी निरोपिले ग्रंथ विस्तारी। इथं नक्की सांगायचं काय भगवंतांना, अविद्या नाश अज्ञानाचा नाश करणारं असं हे स्थळ आहे भगवद्गीता, तेने मोक्षोपादान हे फळ, आणि अविद्येचा नाश होऊन त्या योगांनी मोक्ष प्राप्त होणं हे फळ म्हणून आम्हाला मिळालं पाहिजे, या दोहीसी केवळ साधन ज्ञान, आणि हे सर्व होण्यासाठी ज्ञान हे एकमेव साधन आहे, याच्यापेक्षा वेगळं साधन नाही। आपल्याला जर वाटेल की ध्यान हे साधन आहे, आपल्याला जर वाटेल कर्म हे साधन आहे, आपल्याला वाटेल भक्ती हे साधन आहे, तर या साधनांनी ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायचं आहे, आणि ज्ञान हे एकमेव साधन आहे या सर्व गोष्टी होण्यासाठी, अज्ञान नाहीसं करण्यासाठी। एखाद्या गुहेमध्ये हजारो वर्षांचा अंधार असेल तर तो अंधार दूर कसा व्हायचा, एक काडी शिलगावली की अंधार दूर होतो, उजेड निर्माण केला की क्षणार्धात अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे ज्ञान झालं की अज्ञान नाहीसं होतं। ज्ञान होणं हेच त्याला उपाय किंवा कार्य, जर काय असेल तर ज्ञान होणं हेच त्याचा उपाय। तसं हे सर्व जाणून घ्यायचं कशा करता, ज्ञान होण्यासाठी। कोणतं ज्ञान, स्वरूप विषयक ज्ञान, ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान, मग या ज्ञानाचं आणि ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, याचा संबंध तरी नेमका काय आहे? आम्ही केवळ हे ज्ञान प्राप्त करून घेऊ, या सर्व गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध जेव्हा लक्षात येईल तेव्हा ते निश्चयात्मक ज्ञान आमच्या बुद्धीत स्थिर होऊ शकतं. तोपर्यंत ऐकलं जरी आम्ही ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. सद्गुरूंनी पुष्कळ सांगितलं पण धरूची नको संदेह भ्रम असं म्हणून तो संदेह भ्रम एकदम टाकता येत नाही. आमच्या जीवनाचं साफल्य जर कशामध्ये असेल तर आम्हाला जे काही जीवन मिळालेलं आहे 5-50 वर्षांचं ते जीवन काही एका निश्चयात्मक भावाने जर आम्ही जगलो, काही एक अमुक एक प्राप्तव्य आहे हे लक्षात घेऊन जर जगलो, त्या त्या वेळेला त्या त्या टप्प्यावर आम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. इथं जसं लहानपणी आम्हाला खेळ महत्वाचे वाटत होते पण आमच्या गोट्या कॅरम पत्ते कधी सुटले आम्हाला कळलं देखील नाही, मोठं झाल्याबरोबर ते सुटले. अजून छंद मग काही लागू शकतात, ते छंद देखील कधी सुटले कळत नाही. तरुणपणाचे एक छंद असतात तेही निघून जातात. मग मध्ये मुलांकडे पाहावं, त्यांना मोठं करावं असा एक छंद हा जीव घेतो. तोही छंद कधी सुटतो? मुलं मोठी झाल्यावर तो आपोआप सुटतो. मग आता ते कर्तव्य म्हणून राहत नाही. अशा रीतीने वेगळी वेगळी कर्तव्य घेऊन वेगळ्या वेगळ्या अंगाने काहीतरी झडपड करण्यासाठी आम्ही मुळात जन्मालाच आलेलो नाही. ते येशू ख्रिस्तांची एक गोष्ट आहे की येशू ख्रिस्त एका गावात गेलेले असताना त्यांनी असं पाहिलं की एक व्यक्ती कोणाच्या तरी माग माग अशी जात होती. कोणाच्या मागं जातीये? त्यांनी त्या व्यक्तीला अडवलं. एका वाईट स्त्रीच्या मागं ती व्यक्ती जात होती. तर त्या व्यक्तीने येशूंना सांगितलं की तुम्ही मला ओळखलं नाही, इतका बरं झालं, तुमच्या कृपेने मला डोळे प्राप्त झाले. मी अंध होतो, मला डोळे प्राप्त झाले, आता या डोळ्यांचं करायचं काय म्हणून फिरत असतो. असं जाता जाता त्याच गावामध्ये येशूंना वाईट वाटलं हे सगळं त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून. अजून असं पुढे जात असताना एक व्यक्ती त्यांना अशीच भेटली. ती व्यक्ती शुद्धीतच दारू पिऊन मस्त आपल्याच तंद्रीमध्ये अशी होती. येशूंनी डोक्यावरून हात फिरवला, गदागदा हलवलं, सावध हो असं म्हटलं तर ती व्यक्ती खाडकन जागी झाल्यासारखी झाली. आणि ती व्यक्ती येशूंना म्हणाली की तुम्हाला माहीत नाही पण मागे एकदा तुम्ही या गावात आलेला होता तेव्हा मला तुम्ही आरोग्य दिलं, आता माझ्या ठिकाणी उत्तम आरोग्य आहे, आता या आरोग्याचं करायचं काय, या स्वस्थतेचं करायचं काय, म्हणून असं वाटतं की जेवढे भोग भोगू तेवढे कमी, म्हणून मी दारू प्यायला. असेच येशू पुढे जात असताना अजून एक व्यक्ती त्यांना भेटली. ती व्यक्ती रडत होती, कोंडत होती. येशूंनी डोक्यावरून हात फिरवला, रडायचं थांबली. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली की मी मृत झालेलो होतो आणि तुमच्या स्पर्शाने मी जिवंत झालो, आता या जिवंतपणाचं करायचं काय म्हणून मी रडतो. आपल्याला जे एकूण जीवन मिळालेलं आहे त्या जीवनाचं करायचं काय हेच आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन जे आहे ते सर्व इंद्रियांच्या सोयी करता आणि त्याच्यातूनच आपल्याला कुठं सुख मिळणार असल्यामुळं आपण कसंही खर्च करावं. उत्तम आरोग्य आता प्राप्त झालेलं आहे, चला ट्रीप काढा. उत्तम आरोग्य आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे, चला सिनेमा नाटकं सुरू करा, चला व्यसनं सुरू करा. जेव्हा ते नसतं तेव्हा आरोग्याचं महत्व वाटायला लागतं, असतं तेव्हा आपण कसंही उधळून लावायला तयार होतो. एकूणच आपल्या बुद्धीमध्ये जीवन कशासाठी आहे हा विचार नीट समजलेलाच नसतो. भगवंत आपल्याला जर काय सांगू इच्छित असतील तर हे सर्व समजून घेण्यामागं आपल्याला भगवंत हे सांगतात की जीवन कशाकरता जगायचं हे तुम्ही कुठेतरी समजून घ्या. अक्षरम ब्रह्म परमम, अक्षर याचा अर्थ न विरघळणार, क्षरत्व ज्याला नाही असं, नाश न पावणार असं, कधी लुप्तप्राय न होणार असं, आहेच आहे असं, सदा सर्व काळ जे आहे असं, असं हे ब्रह्म परम आहे, श्रेष्ठ आहे. सांख्यांमध्ये या सर्व तत्वाची, विश्वाच्या तत्वाची विभागणी प्रकृती आणि पुरुष या दोन भागांमध्ये केलेली आहे. एक प्रकृती आणि दुसरं पुरुष. पुरुष हा अनंगू तो नुसधा ज्याला हात नाही पाय नाही जो नुसता आहे असा पेंढा असं ज्याला म्हटलेलं आहे असा आणि प्रकृती त्या पुरुषाच्या अधिष्ठानावर नानाविध खेळ करून राहिलेली आहे नटून राहिलेली आहे अशी प्रकृती असा हा पुरुष आणि प्रकृतीचा विलक्षण जोडा या विश्वामध्ये काम करून राहिलेला आहे असं सांख्य म्हणतात. याच्यात प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी अत्यंत सूक्ष्मच आहेत. मूळ प्रकृती आधी का पुरुष आधी असा विचार न करता ते दोन्ही एकदमच निर्माण झालं असं सांख्य सांगतात. पण या दोन प्रकृती आणि पुरुष अव्यक्त अक्षर असं प्रकृती आणि पुरुष दोघांनाही सांख्य म्हणतात. या अव्यक्ताच्याही पलीकडचं असं काही अव्यक्त असलं पाहिजे असं वेदांत मानत. वेदांत शास्त्र असं मानतं की प्रकृती आणि पुरुष याच्या पलीकडं अजून काही अव्यक्त असलं पाहिजे की ज्याच्या प्रकृती आणि पुरुष या दोन्ही विभूती आहेत. प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी ज्याच्यापासून निर्माण झालेल्या आहेत असं अजून एखादं तत्व असलं पाहिजे. त्या तत्वाला परब्रह्म सत्ता असं वेदांत म्हणते. असं काही असलं पाहिजे एक जीव आहे एक जगत आहे आणि एक परमात्मा आहे अशा तीन गोष्टी इथं असल्या पाहिजेत. आणि मूळ परमात्म्यापासून हे जीव आणि जगत पुरुष आणि प्रकृती इथं निर्माण झालेली आहे. या परमात्म्याच्या पलीकडचं असं मात्र इथं काही नाही. त्या परमात्म्याचं वर्णन सत् चित आणि आनंद असं केलं जात. सत् याचा अर्थ जन्म मरण रहित, जो कदापि जन्माला आला नाही आणि म्हणून जो कदापि नेलाही नाही, ज्याला निर्माण होणं आणि नाश पावणं हे दोन्ही नाही असं ते तत्व आहे. ते सत् तत्व म्हणून ओळखलं जात. आणि यत् दृष्टम तत् नष्टम असं श्रुती सांगत असल्यामुळं जे जे दिसतं आहे आपल्या डोळ्याला, जे जे दृष्टीस दिसे आणि मनास भासे, हे सर्व कालांतराने नाश पावणार असल्यामुळं ते सत् तत्वामध्ये मोडलं जात नाही. त्याला असत असं म्हटलं जातं. नाम रूपात्मक हे विश्व हे असत आहे असं म्हटलं जातं. आणि याच्या बुडाशी असलेलं अजून एक तत्व, अधिष्ठानभूत असणारं अजून एक तत्व, ते सत् आहे असं शास्त्र सांगतं. हे जे सत् तत्व आहे या सत् तत्वाच्या अधिष्ठानावर सर्व विश्व होतं आणि जातं असं हे सत् तत्व जे नाही म्हणायची सोय नाही, जे सर्वांच्या बुडाशी आहे, जे सर्वांचं अधिष्ठानभूत आहे असं एक तत्व असलं पाहिजे, त्यालाच ब्रह्म असं म्हटलं जात. ते जसं दिसणारं नाही, त्याला स्पर्श करता येण्यासारखं नाही, तसंच ते जडही नाही, ते चैतन्य स्वरूप आहे, ते शुद्ध जाणीव स्वरूप आहे, म्हणून त्याला चित असं म्हटलं गेलं. ते सत्ता मात्र आहे, चैतन्य मात्र आहे, जाणीव मात्र आहे. मी हात हलवला, हात वर केला तर त्याला कळेल की हात वर गेला. त्याच्या संमतीशिवाय हात वर आणि खाली जाऊ शकत नाही. तो आत आहे म्हणून जीभ बोलते असं जाणीव स्वरूप, तो आत योग्य रीतीने ऐकतो आहे, जागा आहे म्हणून आपण ऐकता आहात, आपले कान केवळ ऐकत नाहीत, असा जाणीव रूपाने प्रत्येकाच्या ठिकाणी वास करून राहणारा. सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा. एखादा सुष्ट असतो तो जाणीवपूर्वक या विश्वामध्ये चांगले व्यवहार करत असतो, आणि एखादा जर दुष्ट असेल तर तो जाणीवपूर्वक या विश्वामध्ये काही अधिक्षेप होईल अशा रीतीने वर्तन करत असतो. याच्यामध्ये बाह्य वर्तन हे वरवरचं असून जाणीव शक्ती ही मूळ आहे, आणि ही जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती परमात्म्याचंच रूप आहे, त्यालाच चित असं म्हटलेलं आहे. म्हणून तो जड नाही, तो चैतन्य रूप आहे, तो अधिष्ठानभूत आहे, तसंच जन्म मरण रहित आणि शुद्ध जाणीव स्वरूप असणारा असा जर कोणी असेल तर त्याला आनंद ही त्याची स्वाभाविक स्थिती असू शकेल. सुख दुःख उद्वेग चिंता या सर्व गोष्टी देहाशी संबंधित अर्थात जडाशी संबंधित असल्यामुळं जेव्हा जडाचा संबंध नाहीसा होऊन जातो तेव्हा एक निखळ आनंदच निर्माण होऊ शकतो. पाणी बुडवू ये मिठाते तो मीठची पाणी आते, पाणी मिठाला जर बुडवायला गेलं तर मीठ पाणीच होऊन राहतं. तसं मीठ सर्वत्र भरून गेल्यामुळं हे संसार भयच पूर्ण नाहीसं होऊन गेलं. अशा रीतीने अद्वैत तत्वज्ञान ज्याच्या बुद्धीमध्ये पक्क मुरलं तो आनंदरूप या अवस्थेमध्ये येऊ शकतो. असं सत चित आणि आनंद असं ज्याचं वर्णन केलं जातं, सत एव सौम्य इद मागरे आसी एकमेवाद्वितीयम, या विश्वाच्या प्रारंभी एक सत तत्वच होते, त्या सत तत्वापासूनच या विश्वाची निर्मिती झाली. वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम, जशी इतर सर्व मातीची भांडी एक माती समजल्यावर सर्व मातीची भांडी त्या मातीपासूनच घडलेली आहेत हे जसं समजतं, यथा सौम्य एकेन मृत्पिंडेन सर्वम मृण्मयम विज्ञातम स्यात् वाचारंभणम विकारो नामधेयम, हा माठ आहे, हा घट आहे, ही जी वेगळी वेगळी नावं आहेत त्या मातीच्या भांड्यांना, की वाचारंभण विकारो नामधेयम बरोबर ओळखता येण्यासाठी असे भेद केलेले आहेत. मृत्तिका इत्येव सत्यम, तसं या जगाच्या आरंभी एक सत्तत्वच होतं आणि त्या सत्तत्वापासूनच ते सत्तत्व किंचितही न बिघडता हे सर्व विश्व निर्माण झालं. अक्षरम ब्रह्म परमम, त्यालाच अक्षर परम असं ब्रह्म म्हटलं गेलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये द्वाविमो पुरुषो लोके क्षरः च अक्षर एव च, क्षर सर्व आणि भूतानि कुटस्थः अक्षरमुच्यते, उत्तमः पुरुषः तु अन्यः परमात्मा इति उदारुतः असं म्हटलेलं. एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे, तिथं थोडी वेगळी विभागणी केलेली आहे. दोन प्रकारचे पुरुष इथं अस्तित्वात आहे, एक क्षर पुरुष आहे आणि एक अक्षर पुरुष आहे असं भगवंत सांगतात. क्षर याचा अर्थ नाशिवंत आणि अक्षर म्हणजे त्या नाशिवंताचा साक्षी आहे, जो कदापि नाशिवंत नाश पावल्यामुळे नाश पावत नाही असा. हे क्षर आणि अक्षर, जीव हा अक्षर पुरुष म्हणून ओळखला जातो तर देह हा क्षर पुरुष म्हणून ओळखला जातो. सर्व सृष्टी ही क्षर पुरुष म्हणून ओळखली जाते तर सृष्टीला चालवणारा बोलवणारा हलवणारा चेतना स्वरूप असणारा असा परमात्मा हा अक्षर म्हणून ओळखला जातो. फक्त त्याला आपल्या स्वरूपाची भ्रांती असल्यामुळं तो परमात्मा म्हणून ओळखला जात नाही असं तिथं वर्णन केलेलं आहे. आणि जो हे क्षर आणि अक्षर मीच बनलेलो आहे असं जाणतो तो उत्तम पुरुष. हा जो उत्तम पुरुष आहे त्यालाच या ठिकाणी अक्षरम ब्रह्म परमम असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. जो करतो वारंवार करतो आणि चुकतो देखील त्याला जीव असं म्हटलं जात. जो करतो पण चुकत नाही तो ईश्वर असं म्हटलं जात. जो करतही नाही पण कर्तृत्व बोधावर जो आहे आणि चुकतही नाही पण नाही म्हणायची सोय नाही त्याला परमात्मा असं म्हटलं जात. अक्षरम ब्रह्म परमम हे जे परम पलीकडचं श्रेष्ठ असं तत्व, नाहीसं न होणारं, न विरघळणारं, नाही म्हणायची सोय नाही असं ते परमतत्व जे आहे ते अक्षर आहे असं सांगितलं जातं. हे अक्षर ब्रह्म जर कधी कळणार असेल आपल्याला तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय कळणार नाही. सद्गुरू कृपा देखील जो साधना करेल त्याला समजेल. नुसता त्यांनी मला अनुग्रह दिला आणि म्हणून आता त्यांनी माझा भार उचलला अशा कल्पनेत शिष्य जर राहिला तर तो शिष्याचा प्रश्न राहतो. त्यांनी राहावं खुशाल, पण सद्गुरु कृपा कळे त्यासी जो शोधिला आपण असे, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू. सद्गुरु कृपा त्याला समजते जो आपला आपण शोध घेतो. आपुला आपण शोध घेता आपण वस्तूची तत्वता. आपलाच आपण जर शोध घ्यायला लागलो तर शेवटी तत्वत आपण परमात्म स्वरूप आहोत असं लक्षात येतं आणि मग सद्गुरु कृपेनी हे अक्षर ब्रह्म आपल्याला प्राप्त होत. रामकृष्ण एक गोष्ट सांगत असत की एक मासोळी समुद्रातच जन्माला आलेली, ती कथा ऐकायची, महासागराच्या कथा ऐकत असे. आणि तिला मोठी ओढ तळमळ अशी लागून राहिलेली होती की महासागरामध्ये जावं. ते म्हणत की त्यांच्या ज्या पोथ्या पुराण होती माशांच्या मासुऱ्यांच्या त्याच्यामध्ये महासागराचं महत्व वर्णन करून सांगितलेलं होतं की महासागरामध्ये जर गेलं तरच गती परमगती जर काही असेल तर तिथं जाणं हीच परमगती. ती विचारत असे अनेकांना की हा महासागर असतो कसा तिथं जायचं कसं पण तिला सांगणारं कोणी भेटत नसे. सर्व म्हणत असत की आम्ही देखील कथा ऐकलेल्या आहेत काही आहेत अशा मासोळ्या की ज्या महासागरामध्ये गेल्या त्यांना ज्ञानेश्वर तुकाराम समर्थ असं म्हटलं जात. ते महासागरामध्ये गेले बाकीचे सगळे आपल्यासारखे की ज्यांनी महासागर कधी पाहिला नाही. तर तिला मोठी खंत लागून राहिली की या महासागराची जर भेट नाही झाली तर आपलं जीवनच वाया जाणार असंच तिला वाटायला लागलं आणि ती खंगत चालली. एका महानदीतून वाहत आलेली अशी एक दुसरी मासोळी तिला भेटली आणि तिने ही खंत तिच्यापाशी व्यक्त केली तेव्हा ती म्हणाली की तू महासागरातच आहेस, तू ज्याच्या तू जिथं आहेस त्यालाच महासागर असं म्हणतात. मी प्रवास करून आले आणि जिथं पोचले तो महासागरच आहे, तू विश्वास ठेव. जर सद्गुरु काय सांगत असतील तर तू आहेस, तर परमात्माच आहेस असं सद्गुरु सांगतात. तुला इथून उठून परमात्मा प्राप्तीसाठी म्हणून आणि कुठं जाईल नको. समजा इथून उठून त्र्यंबकेश्वरला जाऊन राहिलो, काशीला जाऊन राहिलो, हिमालयात जाऊन राहिलो अथवा खाली कुठंतरी कन्याकुमारीला जाऊन राहिलो म्हणून आत्मदर्शन होईल असं सांगता येत नाही. जशी एखादी फॅन्टसी असावी, काहीतरी एखादी परिकथा असावी तसं आपल्याला वाटत राहील की इथून उठून आणि कुठंतरी गेलं म्हणजे ते होईल की काय. रामकृष्ण म्हणत असत की इथं जर पोट दुखत असेल पुण्यात तर कलकत्त्यात जर जाऊन राहिला तर तिथं पोट दुखणार असते. पोटदुखी त्याच्या बरोबरच जशी यायची तसा अबोध हा त्याच्या बरोबरच जायचा, तो जिथं जाईल तिथं. आणि बोध जर असेल तर बोधानी पाहायची जर सवय त्यांनी लावून घेतली तर तो जिथं असेल तिथं त्याच्या जवळ बोधच राहायचा. म्हणून हे अक्षरम ब्रह्म परमम असं जे म्हटलेलं आहे ते सद्गुरूंकडून समजून घ्यायचं. सद्गुरू त्याच्याविषयी आपल्याला काय ते योग्य सांगू शकतात पण हे अक्षर असं परब्रह्म हे होणं हे आपलं इतकी कर्तव्य आहे. आपलं जीवन जर कशा करता असेल तर आता आपण कसंही असलो तरी देखील तो आपल्या अबोधाचा प्रश्न आहे. आपण मुळातच ते आहोत. किडाचा दोषू जाई तरी पंधरे तेच आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. जर काही करायचं असेल तर संकल्पाचा लोप करणं लोप साधणं एवढंच करायचं आहे, बाकी आपण आत्ता देखील तेच आहोत. अक्षरम ब्रह्म परमम मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी ये खोकरे कोंदले असत न खिरे कवणे काळी. मग तो सर्वेश्वर परमात्मा तो असं म्हणता झाला जे आकारी ये खोकरे, खोकरे म्हणजे फुटलेल्या अशा आकारामध्ये. कशा फुटलेल्या? ज्याला अनेक प्रकारची भूक आहे अशा या देहामध्ये. जे आकारी ये खोकरे कोंडले असत न खिरे ओतप्रोत भरून राहिलेले आहे आणि तरी गळत नाही, गळून जात नाही, पडून जात नाही. कवणे काळी कोणत्याच वेळेला कोणत्याच काळी जे तुमच्या ठिकाणी जसंच्या तसं असतं देहामध्ये तुमच्याच आकारामध्ये आत बाहेर जे भरून राहिलेलं आहे. एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे. सपूरपण म्हणजे पातळपणा. ते किती सूक्ष्म आहे असं म्हणून सांगायचं. एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे. खूप पातळ आहे एवढं सांगता येतं पण ते शून्यही नव्हे. शून्य याचा अर्थ काही नाही, ते काही नाही असं नाही, ते काही एक आहे. सर्व काही लोप पावल्यानंतर जे देहाची जाणीव संपली, मन नाही असं झालं, बुद्धीची देखील आता आठवण उरत नाही अशा ठिकाणी सर्व संपलं अशी अवस्था साधकाला ध्यानात प्राप्त झाल्यानंतर सर्व संपलं हे समजणारा कोणीतरी असतो, तो संपलेला नसतो. म्हणून तो शून्य आहे असं म्हणता येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मालविता दिवे मालविते जरी मालवे, जर दिवा मालवल्यावर ज्यांनी दिवा मालवला तो मालून गेला तसं होत नाही, अंधार झाला हे त्याला कळ, म्हणून हे सर्व संपलं हे कळणारा तिथे शिल्लक असतो। एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे, हा जो सर्व संपलं हे समजून घेणारा आहे तो तिथे असतो आणि त्यालाच आत्मबोध होतो, त्यालाच तो स्वतः स्वसंवेद्य असल्यामुळं आपणच आपल्याला जाणायला समर्थ असा असल्यामुळं त्यालाच आपलाच आपल्याला बोध होतो। स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तार असं म्हटलेलं आहे, तो आपला आपणच प्रगट होतो, आपलं आपल्यालाच स्फुरत की मी परमात्म स्वरूप आहे असं त्याचं ज्ञान होतं। एरवी सपूरपण तयाचे पहावे तरी शून्यची नव्हे स्वभावे, म्हणजे ते काही नाही असं तिथं नसतं, तिथं काही असतं, वरी गगनाचे नि पालवे गाळून घेतले, ते शून्य तर नाही पण या गगनाचं जर गाळणं केलं पदर केला तर त्याच्यातूनही गाळून ते सहज बाहेर पडून जाईल, इतकं ते सूक्ष्म देखील आहे। ज्ञानेश्वर महाराज सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे असं त्याचं वर्णन करतात। सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, गगनालाही ज्यांनी पांघरून घातलेलं आहे, अत्यतिष्ठ दशांकुलम सर्व व्यापून व 10 अंगुळ शिल्लक राहिलेला असा नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी पाहते पाहणे दुरी सारोनिया, कोणीतरी एक पाहणार आहे तो पाहण्याच्या क्रियेनी त्याला पाहतो, या गोष्टी दूर सारून त्याच्याशी एकरूप होऊनच मी तो पाहिला, तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी पाहते पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा। जर तो कसा आहे तर तो मनाचंही मन आहे, तो कानाचाही कान आहे, तो वाणीचीही वाणी आहे, तो मनाचंही मन आहे, असा तो आहे अत्यंत सूक्ष्म। जिव्हे आपुली चवी चाखणे चक्षु निज गोगुळ देखणे, जशी जिभेनी आपल्या स्वतःची चव चाखावी डोळ्यांनी जसं स्वतःचं बुबुळ पाहावं तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। याला जर पाहायचं झालं हे पाहणे ऐसे असे विरा जैसे न मोडिलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरोनी ढाके, झरा खुर्ली नसताना देखील आपल्या उगमाच्या ठिकाणी परिपूर्णच असतो, अपूर्ण नसतो, आपण जर विहीर खणली तर आपल्याला प्रतितिला येतो एवढाच। ते पाहणे ऐसे असे विरा जैसे न मोडिलिया विहिरा आपुलिया उगमी झरा भरोनी ढाके, ना तरी आटलिया आंभ निज बिंबी प्रतिबिंब नेहटे का नभी नभ घटा भावी, प्रतिबिंब का आटलिया आंभ पाणी आटल्यानंतर प्रतिबिंब हे आपल्या बिंबामध्ये जसं एकरूप होऊन जात, त्या पाण्यामध्ये जे चंद्राचं प्रतिबिंब भासत होतं ते प्रतिबिंब आता गेलं कुठं, पाणी आटल्यावर जर ते प्रतिबिंब त्या ठिकाणी नव्हतं ते आपल्या ठिकाणी आपल्या स्वरूपामध्ये परत निघून गेलं। किंवा घट नाहीसा झाला तर घटामध्ये असणारा आकाश आता कुठं गेलं, बाहेरच्या आकाशाशी आधीच एकरूप होतं ते एकरूप होऊन गेलं। तसा जीव हा परमात्म स्वरूप होऊन जातो, जे ऐसेही परी विरूळ आहे म्हणजे अतिसूक्ष्म, ये विज्ञानाची एक खोळे हे असं अतिसूक्ष्म असून देखील या विज्ञानाच्या म्हणजे देहाच्या खोळीमध्ये भरलेलं असताना हालविलेही न गळे ते परब्रह्म, तो पळाला तरी आत्मा स्थिर किंवा तो झोपला तरी आत्मा स्थिर, त्याला सोवळं आणि ओवळं या दोन्हीचा स्पर्श होऊ शकत नाही, तो झोपला अथवा जागा झाला तरी आत्मा हा सदैव जागृतच असतो, असं हे परब्रह्म या देहामध्ये सहज सुखे नैव वास करत असतं। अक्षरम ब्रह्म परमं स्वभावः अध्यात्मोच्यते, याच अक्षर अशा ब्रह्माचा स्वभाव त्याला अध्यात्म असं म्हणतात असं भगवंत म्हणतात. या परब्रह्माच्या विषयीच्या गोष्टी या अध्यात्माच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर उभ्या असतात. विश्वाच्या सापेक्ष जो परमात्मा तो देहाच्या सापेक्ष आत्मा म्हणून ओळखला जातो. आत्मा आणि परमात्मा याच्यामध्ये जरी फरक नसला तरी जसा घटामध्ये जे आकाश ते घटाकाश या नावाने ओळखलं जातं, बाहेरचा आकाश आणि घटामध्ये असलेला आकाश याच्यामध्ये काहीही जसा फरक नसावा तरी देखील त्या घटाच्या सापेक्ष ते घटाकाश म्हणून जसं ओळखलं जातं तसं देहामध्ये असणाऱ्या अशा शुद्ध चैतन्याच्या प्रतिबिंबाला आत्मा असं म्हटलं जातं. अस्थि भाती प्रियरूप असा हा आत्मा आहे. तेथे प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा जे भेटत खेवो आटे डिंडिमा संसारिक हे असं ज्ञानेश्वर महाराज. जर सर्वात प्रिय काय असेल तर आत्मा आपल्याला प्रिय आहे. नवारे पत्युहू कामाय पतीही प्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतीही प्रियो भवती. पती करता पती प्रिय नसतो तर आत्म्याकरता पती प्रिय असतो. जर त्याच्यातला आत्मा जर निघून गेला तर पत्नी देखील म्हणते की लवकर हलवा यांना. नवारे जायाही कामाय जाया हा प्रियो भवती आत्मनस्तु कामाय जाया हा प्रियो भवती. पत्नी ही पत्नी करता प्रिय नसते आत्म्याकरता प्रिय असते. आत्मा रेवा द्रष्टव्य हा श्रोतव्य हा मंतव्य हा निधिध्यासितव्य हा इति. या आत्म्याचं श्रवण करावं. आत्मा रेवा श्रोतव्य हा द्रष्टव्य हा तोच पहावा तोच ऐकावा त्याचंच निधिध्यासन करावं. त्याच्या संबंधी जे शास्त्र म्हणून निर्माण झालं त्याला अध्यात्म असं म्हटलं जातं. हे अध्यात्म ब्रह्माचं परब्रह्माचं स्वभाव म्हणून कसं प्रतीतीला येतं. जसा परमात्मा निर्गुण निराकार तसा आत्मा देखील निर्गुण आणि निराकार. आत्म्याला देखील नाम वर्ण रूप आकार स्पर्श करत नाही जसा परब्रह्माला नाम रूप वर्ण आकार स्पर्श करत नाही. म्हणून प्रकृतीनी युक्त असा प्रकृतीमध्ये राहणारा प्रकृतीशिवाय ज्याचं वास्तव्य दाखवता येत नाही असा देहाशिवाय ज्याचं वास्तव्य दाखवता येत नाही असा म्हणून देहाच्या सापेक्ष असणारा पण परब्रह्माचा स्वभाव म्हणून तसाच निर्गुणतेने प्रतीतीला येणारा तो आत्मा असं म्हटलं गेलं. आणि आकाराचे झालेपणे जन्मधर्माचे मेणे आकारलोपी निमणे नाही कही. आकार झाल्यामुळं जो जन्माला आला असं म्हटलं जात नाही. आकारलोपी निमणे नाही कही. आणि आकार नाहीसा झाला म्हणून ज्याचा नाश होत नाही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. ब्रह्माची नित्यता ज्याच्या ठिकाणी सहज वास करून राहिलेली असते ऐशिया आपुलियाची सहज स्थिती आपण ज्या मूळ ठिकाणाहून आलो त्या आपुलियाची सहज स्थिती तो आपल्या ठिकाणी बांधवत असतो असा जया ब्रह्माची नित्यता असती तया नाव सुभद्रापती अध्यात्मगा. त्याला अध्यात्म असं म्हटलं जातं. आधी आत्म आत्म्याविषयीचं म्हणणं ते अध्यात्म. अध्यात्म याचा अर्थ आणि काही कुठल्या चमत्काराच्या भरीला पडून काहीतरी करत बसणं म्हणजे अध्यात्म नव्हे. एकदा रामकृष्णांनी एक गोष्ट सांगताना एक तरुण वैराग्यशील अंतकरणाचा त्याला मोठी ओढ होती की आपण काहीतरी व्हावं आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी संसाराचा त्याग करून तो कुठं वनामध्ये साधनेला म्हणून गेला. आणि अनेक वर्ष साधना करून जवळपास 24 वर्षांनी 30 वर्षांनी तो आपल्या गावी परत आला. आपल्या गावी परत आल्यानंतर आपल्या भावाला वगैरे सगळ्यांना भेटला. सगळ्यांनी विचारलं की इतकी वर्ष तू गेलास तर तू मिळवलं तरी काय. तेव्हा ते सहज नदीवर फिरायला म्हणून गेलेले असताना नदीवर एक मोठा हत्ती पाणी पिण्यासाठी म्हणून आलेला होता. तर तो म्हणाला की हत्ती
मर असं तो म्हणाला. त्याच्याबरोबर तो हत्ती मरून पडला
आणि मग थोड्या वेळानी हत्ती जिवंत हो असं म्हटला तेव्हा तो हत्ती जिवंत झाला.
आणि मग त्यांनी त्या नदीवर नदीतून पाण्यावरून इकडून तिकडे जाऊन दाखवलं आणि तिकडून इकडे आला तर तो त्याचा भाऊ खो खो करून हसायला लागला. तो असं म्हणाला की एवढ्या करता तू इतकी वर्ष वाया घालवलीस, तो हत्ती मेला आणि हत्ती जिवंत झाला याने तुला काय मिळालं रे?
आपण परमार्थाच्या नावाखाली किंवा अध्यात्माच्या नावाखाली अशाच काहीतरी गोष्टी करत राहतो की असं असं झालं,
आमची हरवलेली सायकल सापडली, केवढी मोठी कृपा, आमच्या मुलाला नोकरी नव्हती ते अमुक अमुक ठिकाणी गेलो नोकरी लागली, केवढी मोठी कृपा. इतर कोणाला ज्यांना नोकऱ्या लागल्या ते काही कुठं असे गेले ते आणि त्यांना म्हणून नोकरी लागली की काय, या गोष्टी घडत राहतात.
आमच्या मुलाचं लग्न झालं मोठी कृपा, आमच्या मुलाला मुलगा झाला मोठी कृपा. अशा प्रकारच्या कृपा आणि अशा प्रकारच्या गोष्टी घडणं चमत्काराच्या अंगाने म्हणजे अध्यात्म वगैरे काही नाही.
त्याचा भाऊ असं म्हणाला की एवढ्या कारणाकरता तू नदीवरून चालत गेलास आणि परत आलास, एक आण्यामध्ये मी नावाड्याला पैसे दिले, एक आणा दिला की तो मला तिकडे घेऊन जातो इकडे परत आणतो, एवढ्या कारणाकरता तू इतका वेळ कशाला वाया घालवलास? म्हणून जो अशा फालतू गोष्टींसाठी
म्हणून प्रयत्न करतो त्याच्या कष्टामध्ये आणि शुद्ध परमार्थाकरता जो प्रयत्न करतो त्याच्या कष्टामध्ये
कष्टाच्या अंगाने काही फरक नसतो, वेळेच्या अंगाने काही फरक नसतो. जेवढा काळ जायचा तेवढा दोघांनाही जातो, पण यांना काहीतरी क्षुद्र गोष्टी प्राप्त होतात की ज्या गोष्टींचा तसा उपयोग काही नसतो.
या क्षर नाशिवंत अशा जीवनामध्ये
तुमचा देहच एके दिवशी निघून जाणार. भल्या भल्यांनी प्रयत्न केले पण जमलं नाही, इथं आणि काहीतरी इथं बसून कुठलं काहीतरी दिसलं का ऐकू आलं याला काही महत्व नाही.
असं सर्व असल्यामुळं भगवंत स्वभाव अध्यात्म उच्यते. अध्यात्म कशाला म्हणतात? ही आपली कल्पना भगवंत स्पष्ट करतात. आपल्या मनात जर गैरसमज असतील याविषयी तर ते भगवंत ते दूर करायला आपल्याला मदत करतात. या परब्रह्माचा सहज स्वभाव म्हणून आत्मभाव आपल्या ठिकाणी जागरूक ठेवणं याला अध्यात्म असं म्हणतात. अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव अध्यात्म उच्यते. बऱ्याच वेळेला आपल्याला साधं सरळ असं बोलताही येत नाही
आणि बोललेलं समजतही नाही. हे खरं म्हणजे सरळ बोलणं आहे. त्याच्याऐवजी आपल्याला असं वाकडं जर बोलणं असेल तर ते पटकन समजल्यासारखं होतं किंवा त्याचं आकर्षण देखील पटकन पडतं. एकदा एक माणूस दुसऱ्या माणसाला म्हणत होता की मी 3 तास एका कानडी माणसाशी गप्पा मारत होतो आणि मला तर कानडी बिलकुल येत नाही. तेव्हा तो म्हणाला, अरे बापरे, मग काय तू खणाखुणा वगैरे करून बोलत होतास का? म्हणला, नाही, त्याला मराठी चांगलं बोलता येत होत.
जे काही बोलणं असेल तेही सरळ नाही आणि ज्या साध्या गोष्टी आहेत त्या साध्या गोष्टी थोड्याशा चमत्काराच्या अंगाने सांगण्याच्या अशाच पद्धती जवळपास आपण ठरवून घेतलेल्या असतात. भूत भावोत भव करो विसर्गहा कर्मसंज्ञिता.
अशाच एक डॉक्टर एका पेशंट होती, एक स्त्री, तिच्या यजमानांना म्हणाले की तुमच्या पत्नी करता मी रक्ताच्या शोधात आहे पण जसं रक्त मिळायचं तसं मला अजून काही मिळालेलं नाही. तर ते म्हणतात, एकदा एखाद्या वाघिणीचं रक्त ट्राय करून एखाद्याला सूट.
आपल्याला या सर्वांची खूप आवड गोडी अशी असते. भगवंत आपल्याला जे संज्ञित करतात, ज्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधू इच्छितात त्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. आपण ज्या गोष्टी साधारण ज्याच्यामध्ये रमतो त्या गोष्टींपेक्षा खूप वरचं असं तत्वज्ञान भगवंत आपल्याला सांगतात. आता कर्म म्हणजे काय भगवंत आपल्याला सांगतात? भूत भावोत भव करा हा विसर्ग हा कर्मसंज्ञिता. भूत मात्र जी आहेत सर्व चराचर सृष्टी, भूत भावोत भव करा हा ही सर्व चराचर सृष्टी उद्भव ज्याच्यापासून झाली.
भूत भावोत भव करा हा विसर्ग हा तो विसर्ग म्हणजे व्यापार
सृष्टी व्यापार
त्याला कर्म असं म्हटलं जातं. ही कर्माची सर्वात व्यापक अशी व्याख्या आहे.
आतापर्यंत आपण कर्म म्हणून जे काही पाहिलं दुसऱ्या अध्यायापासून, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, अगदी सहाव्या अध्यायात देखील अनाशिरतः कर्मफलम कार्यम कर्म करोति या, कर्मफलाचा अनाश्रय करून जो स्वधर्म कर्म कर्म जो स्वधर्म कर्म करतो कार्यम कर्म करोति या,
स योगी स संन्यासी च, तोच योगी आणि तोच संन्यासी,
न निरग्निही न च अक्रियः, ज्याने अग्नीचा त्याग केलेला आहे तो संन्यासी असावे.
जो कर्मच करत नाही
तो संन्यासी असंही नव्हे. अग्नीचं व्रत हे साधारण गृहस्थ धर्माचं व्रत समजलं जातं,
म्हणून संन्यासी आपल्याजवळ अग्नी बाळगत नाही, म्हणून अग्नी जो बाळगत नाही तो संन्यासी, असाही एक भ्रम समाजामध्ये झालेला असतो.
तो जसा भगवंतांनी एक धक्का दिला तिथं, न निरग्निही न च अक्रियः, कर्माची व्याख्या सांगितली, अनेक प्रकारे कर्माच्या व्याख्या सांगितली. इथं भगवंत असं म्हणतात की भूत भावोद भव करहा विसर्गहा कर्म संज्ञितहा, ही चराचर सृष्टी निर्माण करण्याचा जो विसर्ग म्हणजे व्यापार त्याला कर्म असं म्हणायचं. कर्म मग एखाद्या व्यक्तीचं असो की एखाद्या समूहाचं असो की अनेक प्राणी मात्रांचं असो किंवा मूळ सृष्टी निर्माण होण्याचं असो, परमात्म्यापासून परब्रह्म सत्तेपासून मूळ सृष्टी निर्माण होण्याचा जो व्यापार त्याला कर्म असं म्हटलेलं आहे असं भगवंत इथं म्हणतात. भूत भावोद भव करो विसर्गहा कर्म संज्ञितहा, एकोहम बहुस्याम प्रजाय येईती, असा मूळ संकल्प 9:30 वाजले.
हा विषय इतका गोड आहे खरं, आपण देखील इतके उत्सुकतेने ऐकताय,
पण आपण जे सर्व ऐकतो आहोत ते आत्ताच्या आत्ता संपेल असं नाहीये. मात्र एवढ्या व्यापक अर्थाने आपण कर्म हा शब्द प्रथमच ऐकला असेल की सर्व भूतसृष्टीच्या निर्माणाचा व्यापार विसर्ग मूळ शून्यापासून परब्रह्म सत्तेपासून हे विश्व निर्माण होण्याची जी क्रिया त्याला कर्म असं म्हटलं जातं.
मूळ स्वभावामध्ये परब्रह्माचा कोणताही बदल न घडता
एका पदार्थापासून दुसरा आणि दुसऱ्यापासून तिसरा असे पदार्थ घडत असताना मूळ परब्रह्माच्या सत्तेमध्ये कोणताही फरक पडत नाहीये हे भगवंतांना इथं सांगून ठेवायचं. म्हणून कर्म या गोष्टीकडेही याच अर्थाने पहा असं भगवंतांना आपल्याला सुचवायचं. जसं अक्षरम ब्रह्म परमम, अक्षर असं परम जे तत्व ते ब्रह्म म्हणून भगवंतांनी सांगितलं, तसाच अध्यात्म आत्म्याविषयीचं देखील बोलणं कसलाही फरक न पडता केवळ देहाच्या सापेक्ष जो तो आहे म्हणून तो आत्मा एरवी ते तसंच्या तसं परब्रह्म, तसंच भगवंतापासून निर्माण झालेलं हे भूत भाव उद्भव कर सर्व भूत मात्रांची चराचर सृष्टीची निर्मिती ज्या विसर्गामुळे ज्या व्यापारामुळे घडली आणि जो व्यापार घडलेला असताना मूळ परब्रह्म सत्तेमध्ये कसलाही फरक पडला नाही त्याला कर्म असं भगवंतांनी म्हटलं. हे कर्म नेमकं काय ते आपण पुढच्या वेळेला. हरिओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.